आजचे दैनिक सुभक्तीपर बोल 31 जुलै. संकटे जे विश्वासाला चिरडून टाकतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडकळतात. मातृ शुभवर्तमान 4:17. दुःखे येतात तेव्हा काहींचा विश्वास टिकाव धरण्याऐवजी तो अडकळतो. येशू हे जाणून होता. त्याने पेरणी करणाऱ्याचा जो दाखला दिला त्यात त्याने हे समजावून सांगितले. काही लोक वचन ऐकतात ते आनंदाने ग्रहण करतात, परंतु संकटे येतास ते विश्वासापासून पतन पावतात. यास्तव संकटे आणि दुःखे यामुळे प्रत्येक प्रसंगी विश्वास मजबूतच होतो असे नाही. कधी कधी संकटे आणि दुःखे विश्वासाला चिरडून टाकतात आणि मग येशूचे गोंधळ उडवणारे हे शब्द खरे ठरतात. ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल. मार्क 4:25. आपण भावी कृपेवर दृढ विश्वास ठेवून दुःख सहन करावे याचे हे आव्हान आहे, जेणेकरून आपला विश्वास अधिक दृढ व्हावा व तो व्यर्थ ठरू नये. 1 करिंथ 15:2. ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल. मार्क 4:25. आपल्यावर संकटे आणण्यामागे असलेला देवाचा हेतू जाणून घेणे हे संकटाद्वारे विश्वासात वाढण्याचे एक मुख्य साधन आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर येणारे संकट व दुःख निरर्थक आहे किंवा ते देवाच्या नियंत्रणात नाहीत किंवा तो लहरी किंवा क्रूर आहे, तर तुमचे संकट व दुःख हे तुम्हाला इतर सर्व गोष्टीपासून दूर पळ काढून देवाकडे धाव घेण्यास प्रवृत्त करण्याऐवजी, कारण असेच व्हायला पाहिजे, ते तुम्हाला देवापासून दूर नेतील. म्हणून आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हा हा विश्वास ठेवणे देखील महत्त्वाचे असते की तो ह्या कृपेचा पुरवठा दुःखाद्वारे सुद्धा करतो.